কারা তো দেখুন বুক অফ আর্টস চ্যাপ্টার 29 ইজ নট দেয়ার
পুস্তক
পহিলে 3 বছর বাচন ঘ্যা বাচ ওকে গুড বট উই আর গোইং টু টক অবাউট Book of Acts, chapter 29.
But then you put up,
okay? And for that purpose, we have so many texts, actually, to go to. First of all, the text that we have is read in the morning. That is Jeremiah
29.
Okay, and especially verse that talks about fire that was burned in the heart of Jeremiah. And then we have Ephesians chapter 1 verse 22 to
23.
Then we have Colossians chapter 1 verse 18. And then we have Romans chapter 12 verse 4 and 5. But right now, just for reading, I would like you to go back to Book of Acts chapter 1. And then chapter 1 and verse number
8.
Okay? Book of Acts chapter 1 verse number
8.
I will read that one for you. And then of course we will be reading some verses from chapter 2. And then we will also, if necessary, we will read from chapter 5. Book of Acts chapter 1 verse number 8 I am reading for you. But you will receive the power when the Holy Spirit has come upon you, and you will be my witnesses.
परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरुशलेमे सर्व यहुदिया शमरोना पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हा.
माय विटनेसेस इन जेरुसलेम अँड इन जुडिया समारिया अँड टू द एंड ऑफ द अर्थ.
आणि यरुशलेमे सर्व यहुदिया शमरोना पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हा.
ओके इन की केजव इट विल बी अटमोस्ट पार्ट ऑफ द अर्थ.
आणि जे किती भाषांतर आहे त्याच्यामध्ये सांगत आलं की
So here we have a section where we see a mission that God has given. We have a similar idea given to us in Matthew chapter
28.
We call that one of the Great Commission. Go ye therefore. And then you need to make sure that you are making a disciple. And then be a witness to the disciples. Baptizing them in the name of the Father, Son and the Holy Spirit. And also there is a promise saying that I will be with you to do that. I love the word witness here in verse
8.
I love this one because the word is witness, not lawyer. Okay, a witness is a different, lawyer is a different.
त्याचा अर्थ वेगळा होतो आणि जो वकील आहे
वकील करणारा आहे त्याचा अर्थ वेगळा होतो. लॉयर इज द वन हू इज giving all kinds of argument in defense of the truth.
आणि हा जो वकील जो असतो, वकील करणारा असतो, हा सत्याच्या संरक्षणासाठी वेगवेगळ्या प्रकारचे
काय. बट हिअर वी हॅव द वर्ड विटनेस.
पण इथे आपल्या समोर जो शब्द आहे तो आहे साक्षी.
ओके, विटनेस इज द वन हू जस्ट सिम्पली टेल्स व्हॉट हॅपन्ड.
आणि साक्षी या शब्दाचा सरळ अर्थ आहे की जी गोष्ट घडली ती तशीच सांगणे.
यू रिमेंबर दिस पर्टिक्युलर बुक इज रिटन टू अ थिओफिलस.
आणि तुम्हाला माहिती आहे की हे जे विषय, हे जे विशिष्ट पुस्तक आहे, हे थिओफिल नावाच्या व्यक्तीला लिहिलेलं आहे.
अँड लुक ऍट वर्स नंबर वन.
त्याचं वचन एक बघा.
बुक ऑफ ऍक्ट्स चॅप्टर वन वर्स नंबर वन.
प्रश्नाची कृत्य पहिला अध्याय त्याचं वचन एक.
अँड देर इज अ फ्रेज देअर.
आणि तिथे एक वाक्प्रचार आहे.
ओके, इट सेज इन द फर्स्ट बुक ओ थिओफिलस आय हॅव डेल्ट विथ ऑल दॅट जीसस बिगॅन टू डू अँड टीच.
आणि तिथे लिहिलेलं आहे की थिओफिल महाराज, येशूने जे प्रेषित निवडले होते त्यांना पवित्र आत्म्याच्या रूपाने त्यानंतर तो वर घेतला गेला.
हा, ओके, ही बिगॅन टू टीच अँड डू सर्टन थिंग्स जीसस.
आणि येशू ख्रिस्ताने बऱ्याचशा गोष्टी त्यांना करण्यासाठी सांगितलं आणि बऱ्याचशा गोष्टी त्यांना शिकवल्या.
काय, व्हॉट हॅपन टू द टीचिंग ऑफ जीसस आफ्टर द असेन्शन अँड ही गेव द होली स्पिरिट, व्हॉट हॅपन इज व्हॉट वी फाइंड इन अ बुक ऑफ ऍक्ट्स.
आणि मग येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झाल्यानंतर आणि पवित्र आत्मा दिला गेल्यानंतर येशू ख्रिस्ताच्या शिक्षणाने, येशू ख्रिस्ताचे शिक्षण दिलं, त्याच्याविषयी काय झालं याचं वर्णन आपल्याला प्रेषितांच्या पुस्तकामध्ये पाहायला
मिळतं. काय, वी सी इन चॅप्टर बुक ऑफ ऍक्ट चॅप्टर वन वर्स नंबर सिक्स ऑन वर्स देर इज अन असेन्शन टॉकिंग अबाउट.
आणि प्रेषितांची पुस्तक पहिला असलेल्या वचन सहा पासून तुम्ही पुढे वापरत तिथे येशू ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणाविषयी आहे.
जस्ट बिफोर जीसस गोईंग अप ही सेड व्हेरी क्लिअरली दॅट यू नीड टू बी माय विटनेसेस.
आणि येशू ख्रिस्त यापूर्वी जी स्वर्गामध्ये घेतला जावा त्याने स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही माझे साक्षी व्हाल.
विटनेसेस नीड टू हॅव ए फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन.
आणि म्हणून साक्षी असल्या कारणामुळे त्यांना जी साक्षी आहे किंवा जी माहिती आहे त्याची प्राथमिकदृष्ट्या माहिती असणं खूप गरजेचं आहे.
व्हॉट हॅपन टुडे इन आवर चर्चेस, वी हॅव लॉयर्स.
आणि म्हणून आपल्या मंडळीमध्ये आजच्या दिवसामध्ये काय होऊ राहिलेलं आहे की आपल्या मंडळामध्ये वकिली करणारे लोक दिसतात.
लॉयर्स हू टॉक अबाउट अँड आर्ग्यू अबाउट ट्रूथ.
आणि असे लोक जे सत्याविषयी बोलतात आणि त्या सत्याविषयी काय कवितर्क करतात.
काय, but what we need is witnesses.
पण आम्हाला खऱ्या अर्थाने जे साक्षी आहेत त्यांची आवश्यकता आहे.
ओके, वी फाइंड सच विटनेस इन बुक ऑफ ऍक्ट्स.
आणि आपल्याला अशा प्रकारचे साक्षी प्रेषितांची कृत्य पुस्तकात पाहायला.
वी फाइंड पीटर.
आपल्याला पेत्र दिसतो.
वी फाइंड जेम्स.
आपल्याला याकूब तिथे दिसतो.
वी फाइंड बर्नबास.
त्याचप्रकारे बर्नबास दिसतो.
वी फाइंड पॉल.
त्याचप्रकारे पॉल आपल्याला दिसतो.
अँड सो मेनी अदर पीपल देअर.
आणि असे बरेचसे जे शिष्य आहेत त्यांना पाहायला भेटतात.
These are the apostles.
आणि हे सर्व प्रेरित आहेत.
दे आर द डिसायपल्स ऑफ जीसस ख्राईस्ट.
ते येशू ख्रिस्ताचे शिष्य होते.
दे आर द वन हू हॅव रिसिव्ड द होली स्पिरिट.
आणि ते असे लोक आहेत की ज्यांना पवित्र आत्मा हा मिळाला होता.
दे हॅव रिसिव्ड द सॉल्वेशन.
त्यांना तारण प्राप्त झालं.
अँड दे बिकम अन विटनेस.
आणि मग त्यानंतर ते येशू ख्रिस्ताचे साक्षी झाले.
दे डिडंट बिकम लॉयर्स.
ते वकील करणारे झाले नाही.
दे बिकम विटनेसेस.
ते साक्षी झाले.
Paul testified his witness before so many people.
Paulane barasha lokansamor tane sakshi dile.
Peter testified.
Petrane pan sakshi dile.
Stephen testified.
Jo Stephen hai tane pan sakshi dile.
Many died testifying.
Ani barashe shishya hote sakshi deta deta maran pavle.
But they were sure that they witnessed the gospel of Jesus Christ as it is.
पण त्यांनी ह्या गोष्टीची खात्री करून घेतली की येशू ख्रिस्ताची सुवार्ता जशीच्या तशी जावी.
दिस इज अ प्रॉमिस दॅट इज गिव्हन टू एव्हरी मेंबर ऑफ द चर्च हू इज बीन वॉश्ड बाय द ब्लड ऑफ गॉड.
आणि म्हणून येशू परमेश्वराच्या येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे जे सभासद जे शुद्ध करण्यात गेले अशुद्ध करण्यात आलेले आहे जे मंडळीमध्ये आहे त्यांना हीच गोष्ट करण्यासाठी सांगण्यात आलेला आहे.
दे आर बीन कॉल्ड टू बी एन अ विटनेस.
आणि त्यांना साक्षी होण्यासाठी बोलण्यात आलेला आहे.
वी नीड टू बी एन अ विटनेस.
आणि मग त्या कारणामुळे आम्हाला साक्षी असणं गरजेचं.
ऑल दॅट हॅपन इन अ बुक ऑफ ऍक्ट्स.
आणि या सर्व गोष्टी प्रश्न
Luke purposefully writes it in a such a way that it proves that there is a witness.
आणि म्हणून जो लूक आहे तो हेतुपूर्वक या पद्धतीने लिहित आहे की जेणेकरून साक्षी असावे.
Especially when you come to the Paul's missionary journey.
आणि विशेष करून जेव्हा तुम्ही पौलाची मिशनरी सेवाची यात्रा आहे जेव्हा त्याला तुम्ही बघता.
You see how he talked about his own conversion.
आणि तो आपण बघतो की तो कशा रीतीने त्याच्या परिवर्तनाविषयी बोलतो.
How he talked about how God Jesus saved him.
आणि तो सांगतो की येशू ख्रिस्ताला कसा वापरतो.
Well, recently we talk about that one. Even at the end, he talk about the same thing.
आणि मग आपण उत्तर आपण बघितलं आहे की त्याच्या शेवटच्या काळामध्ये सुद्धा तो तीच गोष्ट सांगत होता.
He was there in Rome for 2 years.
आणि तो रोम या शहरामध्ये 2 वर्ष राहिला.
We do not know what happened to him.
आणि आम्हाला माहिती नाही की तिथे त्याचं काय झालं.
We know that he was beheaded.
पण आम्हाला एक गोष्ट माहिती आहे की त्याचा शिरच्छेद करण्यात.
एक्स्ट्रा बिब्लिकल हिस्ट्री टेल्स व्हेरी क्लिअरली दॅट ही वॉज किल्ड.
आणि पवित्र शास्त्राचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकांच्या द्वारे अशी माहिती मिळते की त्याला मारून टाकण्यात आलं.
सम सेज ड्युरिंग द टाइम ऑफ निरो बर्निंग जेरुसलेम दॅट्स द टाइम इट हॅपन. सम सेज सून आफ्टर दॅट.
आणि काही लोक सांगतात की जो सम्राट निरो होता ज्याने जेव्हा यरुसलेमला जेव्हा जाळलं त्यावेळेस कोणाला मारून टाकण्यात आलं. काही लोक असं म्हणतात की जेव्हा निरोने हे यरुसलेमला जाळलं त्याच्यानंतर लगेचच त्याने कोणाला मारलं.
यू रिमेंबर वन गव्हर्नर वॉज लुकिंग होल्डिंग हिम इन अ कोर्ट थिंकिंग दॅट पॉल विल गिव हिम सम मनी.
तुम्हाला आठवतात एक राज्यपाल होता ज्याच्या समोर पॉला उभं करण्यात आलेलं होतं आणि तो पॉलाकडून काही पैशाची अपेक्षा झाली होता.
And Paul did not give him some money.
आणि पौलाने त्याला काही पैसे दिले.
Okay, we were thinking why that man is looking for money from Paul.
आणि मग आपण विचार करत होतो की हा जो राज्यपाल आहे हा पौलाकडून का पैशांची अपेक्षा करत होता.
Not like our condition. In our condition, people take money from poor, rich, anything.
आणि मग आपली जी परिस्थिती त्याप्रमाणे आहे कारण आपण जे गरीब आहेत श्रीमंत आहेत आपण सगळ्यांना पैसे
घेतो. दॅट पर्टिक्युलर गव्हर्नर वॉज इक्वली रिच जस्ट लाईक एम्परर.
आणि परंतु जो राज्यपाल होता तो राज्यपाल जवळजवळ सम्राट आहे तर सम्राटाप्रमाणे तो श्रीमंत होता.
काय ही इज गॉट लॉट ऑफ मनी.
त्याच्याकडे खूप पैसा होता.
ही डझंट नीड मनी फ्रॉम सम प्रिझनर.
आणि मग त्याला एखादा कैदी आहे त्या कैदीकडून कुठल्याही प्रकारे पैशाची आवश्यकता पैसे घेण्याची आवश्यकता नव्हती.
काय दॅट शोज दॅट पॉल वुड हॅव बीन अ व्हेरी रिच पर्सन.
आणि मग तिथे आपल्याला असं दिसतं की पॉल हा एक श्रीमंत व्यक्ती असू शकतो.
बिकॉज ही वॉज नॉट लुकिंग फॉर सम अमाऊंट ऑफ मनी. ही वॉज लुकिंग फॉर अ लार्ज अमाऊंट ऑफ मनी.
कारण तो राज्यपाल त्या पॉलाकडून काही पैशाची अपेक्षा करत नव्हता. तो पुष्कळ अशा पैशाची अपेक्षा करत होता.
हा इट्स नॉट दॅट अरे चलो थोडा कुठ 5-50 दे दो और निकल जाओ. इट वॉज नॉट लाईक दॅट. ही वॉज लुकिंग फॉर अ लार्ज अमाऊंट ऑफ मनी बिकॉज इट वॉज बिलो हिज डिग्निटी टू आस्क लिटल.
आणि म्हणून तो पॉलाकडून पुष्कळशा पैशाची अपेक्षा करत होता कारण त्याचा जो हुद्दा होता त्या हुद्द्यानुसार तो पैसे मागत होता.
यू रिमेंबर पॉल टॉक्स अबाउट सेईंग दॅट ही इज a person, Roman citizen, born in Tarsus, a country of so significant value.
आणि पौराणिक तुम्हाला आठवत असेल की पौराणिक सांगितलं आहे की त्याचा जन्म तार्सिस या शहरामध्ये एक असं विशेष जो शहर होतं त्या शहरामध्ये त्याचा जन्म झालेला होता.
यू रिमेंबर बिकॉज ऑफ द रोमन सिटिझनशिप अँड बिकॉज ही पॉल स्पोक ग्रीक दिस पर्टिक्युलर कमांडर वॉज नॉट एबल टू बीट इवन पॉल वन्स. इनफॅक्ट ही प्रोटेक्टेड हिम.
आणि नक्कीच जो सेनानायक होता त्या सेनानायकाने जेव्हा पावलावरती हात टाकण्याचा प्रयत्न केला तेव्हा पावलाने तो रोमी नागरिक आहे आणि तो जन्मापासून आहे जेव्हा असंच जेव्हा त्याला सांगितलं तेव्हा त्या जो सेनानायक आहे त्याने पावलावरती हात टाकण्याचा धजावला.
Some people say that if Paul was so rich, he would have simply given money to so many people. Why did he kept on collecting from Corinthians and other people?
काही लोक असं म्हणतात की पॉल हा खूप श्रीमंत असा व्यक्ती होता त्याने ठरवलं सुद्धा बऱ्याचशा लोकांना त्याने पैसे देऊ केले होते पण तरी सुद्धा ते असं सांगतात की तरी त्या पॉलाने एवढा श्रीमंत असं सुद्धा करण्याची मंडळी आहे किंवा इतरच्या मंडळी त्याच्याकडून पैसे का बोलतात.
इन आज चॅप्टर 28:30 सेज दॅट पॉल लिव्हड इन अ रोम फॉर 2 whole years ॲट हिज ओन एक्सपेन्स.
आणि प्रशिक्षणाची कृते याचा 28 आपल्याला सांगण्यात येतं की जो पॉल आहे तो रोम या शहरामध्ये राहिला आणि ते जेवढा वर्ष तो तिथे राहिला त्या वर्षामध्ये त्याने स्वतःचाच खर्च केला.
ओके, नॉट ओनली जस्ट ऍट ओन एक्सपेन्सिव्ह बट ही वेलकम ऑल, सो दॅट मीन्स ही डीड लॉट ऑफ हॉस्पिटॅलिटी.
ना केवळ तो स्वतःच तिथे राहिला पण जे त्याच्या संपर्कामध्ये आले त्या सर्वांचा पण त्याने स्पॉन्सर केला.
You know, if you are staying in a place like that, how much it costs for hospitality? Okay. He was willing to do that one. He was willing to spend some money for that. In spite of all that, he made sure that he collected money in order to give to some churches. Not only he was generous, but he wanted to make sure that the churches remain grateful and thankful to God and become generous.
आणि पॉल सांगू राहिलेलं आहे की ना केवळ मंडळाने अवसर देणारे असावं परंतु देवाविषयी पण धन्यवादित असावे.
सो दीज आर सम कॉमेंट्स दॅट आय वुड लाईक टू टॉक अबाउट पॉल.
आणि म्हणून असे काही जे वाक्यांश आहे जे मला पॉलाविषयी बोलायचे होते.
आफ्टर दॅट वी फाइंड पॉल रायटिंग अ लास्ट लेटर ऑफ सेकंड तिमोथी.
आणि मग यानंतर आपण पॉलाला बघतो तो दुसरं तिमोथीचं त्याचं हे शेवटचं पत्र तो लिहितो.
ही वॉज इन स्पेन समवेअर.
आणि ज्यावेळेस तो स्पेन मध्ये कुठल्या तरी ठिकाणावर
होता. And then he is doing all that he can in order to make sure, because he says that very soon he is going to die.
आणि तो सर्व गोष्टी पूर्ण करण्याच्या मार्गावरती आहे कारण तो सांगतो की मी लवकर मरण्यावरती आहे.
वी डोंट नो वेदर पॉल्स डेथ डे वॉज ऑलरेडी फिक्स्ड अँड ही न्यू दॅट दे आर गोइंग टू किल हिम ऑन सो ऑन सो डे. वी डोंट नो अबाउट दॅट.
आणि आम्हाला ही पण गोष्ट माहिती नाही की पॉल या गोष्टी काय केल्या कारण की त्याचा जो मरणाचा दिवस आहे तो दिवस ठरवला गेला होता त्याच्यामुळे त्याने सगळ्या गोष्टी केल्या.
वी डोंट नो वेदर इट हॅपन ऑर नॉट बट वी नो दॅट पॉल न्यू दॅट ही विल इव्हेंच्युअली डाय.
आणि आम्हाला माहिती नाही की नक्की कसं होतं पण पॉलला माहिती होतं की तो खात्रीशी मरणार आहे.
So just before his death, he was giving a final instructions to his spiritual disciples and children.
आणि म्हणून मरण्या अगोदर जो पौल आहे जे त्याचे आत्मिक मुले आहे आत्मिक शिष्य आहे तो त्यांना शेवटचं मार्गदर्शन तो करत आहे.
जस्ट लाईक राजू पाटील डीड जस्ट बिफोर ही डाईड.
जसं राजू पाटील यांनी त्यांना मरणा अगोदर केलं.
He gave final instructions to the church members saying that church should not be stopped.
आणि त्याने आता मरणा अगोदर मंडळीला त्यांनी निर्देश दिला आहे की मंडळी ही काही करून थांबता कामा नये.
ही टोल्ड इमॅन्युअल ब्रदर दॅट टू गिव्ह अ स्पेशल अटेन्शन टू दिस पीपल.
त्यांनी इमॅन्युअल दादांना पण निर्देश दिले की या मंडळीकडे त्यांनी विशेष लक्ष द्यावं.
काय He said to two people whom was discipling and talking to them about baptism classes, said that you should take baptism.
आणि ज्या दोन बंधूंना ते शिक्षक असे धडले होते त्यांना त्यांनी सांगितलं की तुम्हाला बाप्तिस्मा घेणं गरजेचं आहे.
समथिंग लाईक दॅट इव्हन पॉल डीड.
आणि अशाच गोष्टी पॉलने सुद्धा केल्या.
टू टायटस अँड टू तिमोथी ऍट द एंड ऑफ हिज डेज.
आणि त्याच्या जीवनाच्या शेवटच्या दिवसांमध्ये असेच निर्देश त्याने तिमोथी आणि किताला दिले.
द रिझन लुक लेफ्ट दिस पर्टिक्युलर चॅप्टर ऍट 28.
आणि जो लुक आहे त्याने या पुस्तकाच्या 28 अध्यायाला या प्रकारे डोळ्या मारण्याचे कारण आहे.
इट्स बिकॉज लुक वॉन्टेड टू नो दॅट द विटनेस कंटिन्यूज टू कीप ऑन विटनेसिंग.
की जेणेकरून लुकाची ही इच्छा आहे की ते साक्षी देणारे आहे ते साक्षी देणारे लोक हे थांबता कामा नये.
Luke said in chapter 1 verse 8 that Jesus said, you will be my witnesses in Jerusalem, Judea, Samaria and uttermost part of the world.
And when Luke had said that after 8 verse 8 that you will be my witnesses in Jerusalem, Judea, Samaria and uttermost part of the world.
We see a formation of a church, a body of Jesus Christ.
And we see that the body of Jesus Christ is the body of Jesus Christ.
Specifically designed to be an a witness.
आणि ते विशेष करून या पद्धतीने बनवण्यात आलेलं आहे की ते साक्षी असावे.
डिझाईन टू वर्शिप.
आणि अशा रीतीने बनवलेलं आहे की ते देवाच्या आराधना करणारे असावे.
डिझाईन टू मॅग्निफाय अँड ग्लोरीफाय गॉड अँड द फिनिश अँड कम्प्लीट वर्क ऑफ जीसस क्राईस्ट.
आणि जे परमेश्वर आहे त्याच्या गौरव प्रत्यर्थ आणि येशू ख्रिस्ताने जे काम केलेलं आहे जे आत्मसाठी काम केलेलं आहे त्याच्याविषयी ते गौरव करणारे असावे.
सो ऍक्ट्स नेव्हर फिनिश्ड ऍक्च्युली.
आणि मग त्या कारणामुळे प्रेषितांचं पुस्तक या अध्यायामध्ये एकदम थांबत नाही.
फ्रॉम जेरुसलेम इट केम टू रोम.
येरुसलेम मधून ते रोम पर्यंत पोहोचलं.
अँड फ्रॉम रोम इट ट्रॅव्हल एव्हरीवेअर अँड रिच नाशिक रोड.
आणि मग रोम पासून या सुवर्ण पथावर चालू झाला आणि ते नाशिक रोड पर्यंत पोहोचलं.
अँड इज गोइंग टू द फोर कॉर्नर्स ऑफ द वर्ल्ड.
आणि मग ती जगाची चार कोपऱ्या आहेत, त्या कोपऱ्यांपर्यंत जात आहे.
There are people who are traveling all over places as a missionaries and preaching the gospel to the people who still do not know the gospel of Jesus Christ.
आणि असे बरेच मिशनरी आहेत जे जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत प्रवास करत आहेत, अशा लोकांना सुवर्ण सांगत आहेत की ज्यांना आज सुद्धा ख्रिस्त माहित नाही.
We are doing that ministry in Amrapali.
आणि अशी सेवा आपण आम्रपालीमध्ये करत आहोत.
And various other places we would like to do.
आणि वेगवेगळ्या ठिकाणांची आपल्याला ती करायची वाटते.
Provided the church member understands that they are witnesses.
आणि म्हणून या गोष्टी या त्यांनी देण्यात आलेल्या आहे की मंडळीच्या लोकांना कळावं की ते साक्षी आहेत.
दे आर विटनेसेस. बेसिफिकली यू आर माय विटनेसेस.
आणि विशेष करून ते साक्षी आहेत, तुम्ही माझे साक्षी आहात.
इन विटनेसिंग यू वर्शिप.
आणि साक्षी देण्याच्या द्वारे तुम्ही माझी स्तुती करता.
अँड इन वर्शिपिंग यू विटनेस.
आणि तुम्ही स्तुती करण्यात आराधना करण्याच्या द्वारे तुम्ही माझी साक्ष देता.
दिस इज एक्झॅक्टली व्हॉट गॉड वॉन्टेड अस टू डू एज अ चर्च, एज अ इंडिव्हिज्युअल.
आणि म्हणून एकाकी व्यक्ती आणि मंडळी या नात्याने परमेश्वरची ही इच्छा आहे की आपण असं करावं.
Paul proclaimed the kingdom of God and taught about Jesus Christ to all the places that God has taken him.
आणि पौलाला परमेश्वराने जिथे जिथे पण नेलं, तिथे तिथे त्याने देवाचं राज्य आणि परमेश्वर येशू ख्रिस्ताच्या सुवर्णाची त्याने घोषणा केली.
Think about missionaries who have gone to the places unknown.
आणि अशा मिशनरी लोकांविषयी तुम्ही विचार करा की जे अशा स्थानावरती ज्याच्याविषयी कोणालाच माहिती
नाही. They have struggled a lot in order to make sure that the gospel is preached among the local people.
आणि जे स्थानिक लोक आहेत, त्या स्थानिक लोकांना सुवर्ण देण्यासाठी त्यांनी खूप सारे कष्ट करून केलं.
जीसस डिड नॉट एस्टॅब्लिश अ रिलिजियस सिस्टम.
यानी येशू ख्रिस्त आहे, त्याने एक धार्मिक
पद्धत सुरू
नाही. धार्मिक पद्धत त्याने चालू केली.
नीदर डिड पॉल.
त्याचप्रकारे पौलाने सुद्धा असं केलं.
वी आर सपोज टू बी इन अ विटनेस ऑफ द गॉस्पल ऑफ जीसस क्राइस्ट. सिंपल.
आणि सर्व सामान्य रीतीने तुम्हाला मला समजणं गरजेचं आहे की आपण येशू ख्रिस्ताचे साक्षी आहोत.
मेनी हॅव डाईड विटनेसिंग. मेनी हॅव डाईड विटनेसिंग.
बरेचसे लोक आहे हे साक्षी देता देता मरण पावले.
This is what we see a characteristics in Acts chapter 2 when the church gathered together.
आणि असे चरित्र आपल्याला प्रेषितांची कृत्याच्या दुसऱ्या अध्यायामध्ये पाहायला भेटतं.
You know, in chapter 2 verse 42 we see a church gathered together and they devoted themselves to the teaching and fellowship and breaking of bread.
आणि प्रेषितांची कृत्याच्या दुसऱ्या अध्याय 42 वर्षामध्ये सांगत आले की प्रेषितांच्या शिक्षणात आणि प्रभावात भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत.
These are the people, because of being a witness, were willing to come out of their comfort zone.
आणि हे असे लोक आहेत की ज्यांनी त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या आयुष्याच्या जीवनामधून बाहेर आले.
A church that does not go out is having some problem.
आणि मंडळी जी बाहेर जात नाही तिच्यामध्ये समस्या आहे.
Okay? We need to make sure that the church is going out.
म्हणून आपल्याला ही खात्री करून घेणं गरजेचं आहे की जी मंडळी आहे ती मंडळी बाहेर जाणारी असावी.
अँड दॅन बिकम अ विटनेस.
आणि तिने मग बाहेर साक्षी बनावं.
दे नीड टू अंडरस्टँड द किंगडम व्हॅल्यू.
आणि त्यांना जे राज्य आहे त्या राज्याचं त्यांना महत्व कळावं.
देर विल बी क्लॅश.
आणि नक्कीच तिथे क्लॅश
वाद विद
वाद विवाद तिथे होते.
देर विल बी सफरिंग.
आणि तिथे छळ होईल.
देर विल बी अपोजिशन.
त्याचप्रकारे विरोध होईल.
अँड व्हॉट एव्हर दॅट माईट बी.
आणि मग काही ते असेल.
इट हॅपन इन ऍक्ट.
आणि या सर्व गोष्टी
बरोबर पॉल वेंट सम पीपल फॉलोड हिम.
आणि जिथे पण पॉल गेला काही लोकांनी त्याचा पिछा केला.
बरोबर जीसस वेंट पीपल फॉलोड हिम.
आणि जिथे पण येशू ख्रिस्त गेला तिथे काही लोकांनी त्याचा पिछा केला.
सम फॉलोड बिकॉज दे वर सेव्ड.
आणि काही लोकांनी येशू ख्रिस्ताला अनुसरलं कारण ते चालले गेले होते.
अँड सम फॉलोड बिकॉज दे वॉन्टेड टू एव्हरी टाइम अपोज द गॉस्पल ऑफ जीसस क्राइस्ट.
आणि काही लोकांनी येशू ख्रिस्ताच्या मागे या जागे गेले कारण त्याला येशू ख्रिस्ताचा प्रत्येक वेळी विरोध करायचा होता.
यू आर माय विटनेसेस इज अ प्रॉमिस गिव्हन टू द मेंबर ऑफ अ चर्च.
आणि तुम्ही माझे साक्षी आहात ही प्रतिज्ञा जे मंडळीचे सभासद आहेत त्यांना देण्यात आलेली आहे.
इट्स व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज यू अँड आय नीड टू अंडरस्टँड दॅट एव्हरी ख्रिश्चन इज अ मेंबर ऑफ अ चर्च.
आणि हे तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे कारण प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती हा मंडळीचा सभासद आहे.
यू कांट बी ख्रिश्चन अँड नॉट बी अ मेंबर.
आणि मग तुम्ही मंडळीचा सभासद नसून तुम्ही ख्रिस्ती असू शकत.
You can't be a member and say that, okay, I will just live as it is. You need to remain a Christian.
आणि मग तुम्ही आता पण सांगू शकत नाही की मंडळीचं सभासद नाही, मग मी स्वराचारी पद्धतीने मी जीवन जगेल.
दिस इज द चर्च दॅट इज हॅव्हिंग अ स्पेशल इंटरेस्ट ऑफ गॉड.
आणि ही अशी मंडळी आहे की जिच्यामध्ये परमेश्वराचं विशेष असं मन आहे.
वी सॉ दॅट स्पेशल इंटरेस्ट इन द बुक ऑफ आर्ट्स.
आणि परमेश्वराचं तेच मन आपल्याला प्रेषितांची कृती या पुस्तकामध्ये पाहायला मिळते.
वी सॉ हाऊ गॉड ऍड्स टू द चर्च.
आपण बघितलं की परमेश्वराने लोकांना मंडळीमध्ये कशा रीतीने गोळा केलं.
यू गो टू चॅप्टर 5, यू फाइंड पीपल वर ऍडेड टू द चर्च.
आणि 5 आपण बघतो की मंडळीमध्ये लोकांचा समावेश करण्यात आला.
चॅप्टर टू वर्स 41 वी सी पीपल वर ऍडेड टू द चर्च.
दुसरा अध्याय 42 सांगण्यात आलेलं आहे की लोकांना मंडळीमध्ये घडवण्यात आलं.
अँड देन स्लोली वी डोंट सी अ नंबर.
आणि मग हळूहळू आपण आता दिसतं की तिथे आपल्याला कुठल्या प्रकारची संख्या दिसत.
बट वी डू सी ऍडिशन.
पण तरी सुद्धा आपल्याला जे मंडळीमध्ये लोक मिळवले
जातात. देयर वर मेनी हू वर ऍडेड बाय गॉड.
आणि असे बरेचसे लोक होते जे मंडळीमध्ये सामील केले जात होते. आणि हे लोक
Those who remain and come together, they become a witness. In their witness and worship, they were telling the gospel of Jesus Christ and God was saving people. सेव्हिंग पीपल.
आणि त्यांच्या आराधनेच्याद्वारे आणि साक्षीच्याद्वारे त्यांनी येशू ख्रिस्ताची साक्ष दिली आणि परमेश्वर हा लोकांचा सारण करत होता.
अँड गॉड वॉज ऍडिंग पीपल टू द चर्च.
आणि परमेश्वर हा मंडळीमध्ये लोकांना सामील करत होता.
टुडे वी हॅव लॉट ऑफ लीडरशिप ट्रेनिंग इन विच दे गिव स्ट्रॅटेजीज हाऊ टू मेक शुअर दॅट युअर चर्च ग्रोज.
आजच्या काळामध्ये जेव्हा लीडरशिप ट्रेनिंग जेव्हा दिली जाते तेव्हा त्याच्यामध्ये ही गोष्ट शिकवली जाते की कशा प्रकारे मंडळी ही वाढली पाहिजे.
हा काय अनेक लॉट ऑफ थिंग्स.
आणि मग त्या संदर्भामध्ये बऱ्याचशा गोष्टी सांगतात.
बट इन ऑल ऑफ दोज थिंग्स वी सी बिब्लिकल पॉइंट इज सिम्पल.
आणि या सर्व गोष्टीमध्ये आपण जो शास्त्र आधारित जो विचार आहे तो आपण बघतो साधारणपणे.
इफ यू कुड जस्ट बी अ विटनेस.
जर तुम्ही जर साक्षी झालात
अँड अ वर्शिपर ऑफ जीसस क्राइस्ट
आणि येशू ख्रिस्ताची तुम्ही आराधक झालात
बाय डिफॉल्ट
आणि आपोआप
काय यू विल बी प्रीचिंग द गॉस्पल ऑफ जीसस क्राइस्ट.
तुम्ही येशू ख्रिस्ताचे साक्षी देणारे
व्हा. आय लव्ह दॅट आयडिया इन चॅप्टर 29 ऑफ जर्माया.
आणि मला हाच विचार जर्मायाचं पुस्तक 29 पाहिल्यावर तुम्हाला खूप आवडतो.
दॅट्स अन एक्झाम्पल दॅट यू आर गोइंग टू गिव्ह.
आणि त्याचंच उदाहरण आपण बघूया.
जर्माया इज बीन ऑर्डेड ऍज अ प्रीचर राईट फ्रॉम हिज मदर्स वूम्ब.
आणि तो जर्माया होता ज्या जर्मायाची जी नेमणूक आहे किंवा संदेश आहे त्याच्या आईच्या गर्भापासून त्याची नेमणूक करण्यात आली.
ही वॉज कॉल्ड इन टू द मिनिस्ट्री जस्ट बिफोर इवन बिफोर ही वॉज बॉर्न.
त्याच्या जन्माच्या अगोदरच त्या सेवेसाठी पात्र.
His mission became very clear when he was born. He was told exactly what he needs to be doing it.
It is
so interesting that all of the Jeremiah's ministry did not bring any fruit.
आणि ही गोष्ट तेवढीच रोचक आहे की जीवनाच्या काळात जीवनाच्या जीवनावर त्यांनी जी सेवा केली त्या सेवेमध्ये कुठल्याही प्रकारचा फळ आला नाही.
इफ यू कम्पेअर जर्माया विथ जोना.
आणि मग जर तुम्ही जर्माया पूर्ण योना गर्दी केली.
जोना वॉज अ फेलो हू वॉज टोटली रिलक्टंट अँड हेजिटंट टू प्रीच द गॉस्पल ऑफ जीसस क्राइस्ट.
आणि योना हा असा व्यक्ती होता जो येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेविषयी अवृत्ताचा व्यक्ती झाला.
And yet when he preached the gospel, in spite and despite of his no desire,
आणि तरी त्याच्या इच्छेविरुद्ध जेव्हा त्याने सुवार्ताची घोषणा जेव्हा त्याने केली
पीपल गॉट सेव्ड. The whole town got saved. Jeremiah, on the other hand, was willing. Okay? And he was willing and he was volunteering for that one, and he was ready to preach the gospel. And yet, nobody gets got saved. And then it comes Jeremiah
29.
And Jeremiah says to God, very interesting, this is the heart of a pastor who has been doing ministry faithfully and do not see any kind of a fruit in his ministry. If Jeremiah is supported by Nasik Baptist Church, then probably after some period of time Nasik Baptist Church will tell, Mr. Jeremiah, we cannot support you because we don't see anything what you are doing. Some of the church members of Nasik Baptist Church will tell the pastor, Pastor, why are we supporting that fellow? He's not doing anything. Let's take that money because we need to buy one more keyboard in our church. So we'll use that money for keyboard. If Jeremiah is supported by mission board, and Jeremiah has to write prayer request and report every month, and he says that, okay, I am preaching, I am just saying that one, that it is important to the people, and I have preached the gospel Wednesday, Tuesday, Thursday, Friday, Saturday, Sunday. Okay. Was there Bible study? On Wednesday? No, there wasn't Bible study. Yes, as people gather, some people gather together, are you discipling someone? No, there is no one. So how many people gather this Sunday? No, not a single one. I was alone. Okay, then what did you do? Are you really doing this one? You know what Nasik Baptist Church will do? They will send an observer, go to Jeremiah and see what exactly he is doing. And that fellow will come and say, he is simply preaching, I don't know, but something, we don't know what to do. Okay. And then probably we will stop his ministry and mission. Look at Jeremiah, it says that it is God who had deceived him. Did I say chapter 29? Pardon me, it's chapter 20, okay? He says that in verse 7, O Lord, you deceived me and I was deceived. And that happened because you are stronger than me. And because you have prevailed over me. Now, did you ever notice गॉड इज डिसीविंग हिज डिसायपल. आणि
मग तुम्ही कधी या गोष्टीचा विचार करता की देव हा त्याच्या शिष्यांना फसवत आहे?
इज इट रिअली हॅपन?
आणि मग नक्की आपण
वॉज जर्माया डिसीव्ड?
नक्की
फसवला गेला का? कम्स टू दॅट कन्क्लुजन दो.
कारण तो या निष्कर्षावरती आलेला आहे तो आपण म्हणतो.
ही सेज दॅट आव लॉर्ड यू डिसीव्ड मी अँड आय वॉज डिसीव्ड.
आणि तो सांगतो की हे परमेश्वर तुम्हाला फसवलं आणि मी फसलो.
यू नो व्हॉट हॅज हॅपन? I become a laughing stock and everybody mock me now. Okay? They say the most failed minister of Jesus Christ. Look at this fellow. Failed. And then verse number 9, it says, chapter 20, Jeremiah chapter 20, verse number 9, he says that, okay, I am not going to preach the gospel anymore. Okay, I'm not going to speak his name anymore. But there is a problem. He says, there in my heart, as were a burning fire shut up in my bones, and I am weary with holding it, and I cannot.
आणि तो सांगतो की त्याचे वचन माझ्या हृदयात जणू हारा कोंबलेला अग्निसारखे जळत आहे आणि मी स्वतःला आवरता आवरता थकलो पण मला ते चालेना.
This is what happened to Paul.
आणि हीच गोष्ट पावलावरती घडली.
This is what happened to Stephen.
आणि अशीच गोष्ट तो स्टीफन आणि त्याच्या.
This is what happened to Peter.
पेत्रावरती पण घडली.
You know all those who martyred and died and sacrificed their life, exactly this is what has happened to them.
आणि जे लोक जे जे शिष्य होते जे मारले गेले त्यांना जे मारले गेले त्या सगळ्या शिष्याच्या जीवनामध्ये अशीच गोष्ट घडली.
इट वॉज इन देअर हार्ट एज इफ अ बर्निंग फायर सो शट अप इन देअर बोन्स दॅट इवन दो दे आर टायर्ड दे जस्ट कॅनॉट रिझॉल्व टू स्टॉप प्रिचिंग द गॉस्पल ऑफ जीसस क्राइस्ट.
कारण येशू ख्रिस्ताची सुवार्ता ही त्यांच्या हृदयामध्ये हाडात कोंबलेला अग्निसारखी जळत होती आणि तरी ते थकलेले होते तरी सुद्धा ते थांबले नाही.
इट्स इंटरेस्टिंग, यू आर माय विटनेस.
आणि हे नक्की रोचक आहे कारण तुम्ही माझे साक्षी आहात.
लेट मी जस्ट रिफ्रेश दॅट वन.
म्हणून मी तुम्हाला परत एकदा सांगतो
ऍज अ क्वेश्चन.
आणि एक प्रश्न या रूपाने
जीसस सेज यू आर माय विटनेस.
येशू ख्रिस्त सांगतो की तुम्ही माझे साक्षी आहात.
अँड ऍज अ क्वेश्चन आर यू अ विटनेसेस ऑफ जीसस क्राइस्ट.
आणि म्हणून तोच प्रश्न मी तुम्हाला विचारतो की तुम्ही येशू ख्रिस्ताचे साक्षी आहात का?
इफ यू आर अ विटनेस ऑफ जीसस क्राइस्ट,
जर तुम्ही येशू ख्रिस्ताचे साक्षी आहात,
नंबर वन,
पहिली गोष्ट,
यू विल होल्ड ऑन टू चर्च.
तुम्ही मंडळीला बिलकुल राहाल.
यू विल बी अ फेथफुल अँड ऑनेस्ट अँड ऍक्टिव्ह मेंबर ऑफ अ चर्च.
तुम्ही मंडळीचे विश्वासयोग्य आणि प्रामाणिक प्रक्रियेचे सदस्य व्हाल.
अँड थ्रू द चर्च,
आणि मंडळीच्या द्वारे,
यू विल प्रीच द गॉस्पल.
तुम्ही सुवार्तेची घोषणा करणार.
यू विल सर्व द चर्च, सर्व गॉड.
तुम्ही मंडळीची सेवा करणार आणि देवाची सेवा करणार.
यू विल गिव्ह टू द चर्च अँड गिव्ह टू गॉड्स मिनिस्ट्री.
तुम्ही मंडळीला देणार आणि देवाच्या सेवेसाठी देणार.
यू विल कंटिन्युअली लर्न अँड टीच the word of God.
तुम्ही परमेश्वराचं वचन निरंतर शिकत राहणार आणि त्याचा प्रचार करत.
यू विल बी डिवोटिंग टू द फेलोशिप अँड द ब्रेकिंग ऑफ ब्रेड अँड प्रेयर्स.
आणि तुम्ही प्रार्थनेमध्ये, संगतीमध्ये आणि भाकर मोडण्यामध्ये तत्पर असणार.
यू विल बी बिलिव्हिंग ऑल थिंग्स दॅट आर कॉमन.
आणि ज्या सर्व गोष्टी एकोप्याच्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही राहणार.
इट्स इम्पॉर्टंट.
आणि या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत.
इट सेज दॅट दे डिवोटेड देमसेल्व्स टू द टीचिंग अँड फेलोशिप अँड ऑर्डिनन्सेस.
आणि तिथे सांगण्यात आलेलं आहे की त्यांनी संगतीमध्ये, सहभागीतेमध्ये आणि वचन वचनाच्या शिक्षणात आणि भाकरी तोडण्यामध्ये ते संलग्न असे राहिले.
सेम थिंग चॅप्टर 5.
आणि हीच गोष्ट आपल्याला पाचवा अध्यायामध्ये पण पाहायला
मिळते. बुक ऑफ आर्ट्स चॅप्टर 5,
रशिदांची कृत्याचा पाचवा अध्याय,
वर्स 42 अगेन,
वचन 42.
एव्हरी डे इन द टेम्पल अँड फ्रॉम हाऊस टू हाऊस दे डिड नॉट सीज टीचिंग अँड प्रीचिंग. डिड नॉट सीज इज द सेम वर्ड बर्निंग द फायर इन द हार्ट.
आणि दररोज ते मंदिरात घरोघरी जाऊन घरोघर शिकण्याचे व श्रीस्त येशू हा ख्रिस्त आहेची सुवार्ता चालवण्यात त्यांनी सोडले नाही. हे तसंच आहे, म्हणून त्यांच्या हृदयामध्ये आणि त्यांच्या हाडामध्ये जो अग्नी आहे तो जळत आहे.
प्रीचिंग अँड टीचिंग जीसस ऍज द क्राइस्ट,
आणि येशू ख्रिस्त विषयी शिकवणे आणि घोषणा करणे की तो ख्रिस्त आहे.
यु नो यू आर गोइंग टू राईट चर्च.
तुम्हाला माहिती आहे की तुम्ही योग्य अशा मंडळीमध्ये जातात.
इफ दॅट चर्च इज प्रिचिंग द गॉस्पल ऑफ जीसस क्राइस्ट,
आणि जर ती मंडळी येशू ख्रिस्ताची सुवर्णाची घोषणा करते,
दॅट चर्च इज प्रॅक्टिसिंग ऍक्टिव्ह फेलोशिप,
आणि अशी मंडळी की जी त्यांचा जो त्यांची जी सहभागिता आहे तिच्या क्रियाशीलतेमध्ये चांगली आहे,
दॅट चर्च होल्ड मेंबर्स रिस्पॉन्सिबल फॉर द मिनिस्ट्री,
आणि अशी मंडळी की जी त्यांच्या सभासदांना सेवेविषयी जबाबदार धरते,
अ चर्च दॅट प्रॅक्टिस बॅप्टिझम ऑन द लॉर्ड्स टेबल,
आणि अशी मंडळी की जी बाप्तिस्मा आणि जे प्रभू होत आहे त्याच्या सेवेला पूर्ण करते,
अँड अ चर्च दॅट डज नॉट फोरसेक इन असेंबलिंग टुगेदर,
आणि अशी मंडळी जे एकत्र येणं थांबवत नाही,
अ चर्च दॅट इज रूटेड अँड बिल्डेड अपॉन गॉड्स वर्ड,
आणि अशी मंडळी जी देवाच्या वचनामध्ये मुळावलेली अशी,
अ चर्च इन द फिअर ऑफ गॉड इन द लव्ह ऑफ गॉड ट्राय टू बिकम अ विटनेस टू द वर्ल्ड,
आणि अशी मंडळी जी देवाच्या भयामध्ये त्याची साक्षी होण्याचा प्रयत्न करते,
अँड इफ यू फाइंड सच चर्च,
आणि जर तुम्ही अशी मंडळी जर शोधता,
होल्ड ऑन टू दॅट चर्च,
अशा मंडळीला जर तुम्ही प्राप्त केलं तर त्या मंडळीला तुम्ही बिलकुल राहा,
बी केअरफुल
आणि काळजीपूर्वक,
यू विल स्पॉइल दॅट चर्च,
काळजीपूर्वक असा की तुम्ही त्या मंडळीमध्ये कुठल्याही प्रकारे
तुमच्यामुळे प्रॉब्लेम येऊ शकतो,
याविषयी काळजीपूर्वक राहा की तुम्ही त्या मंडळीमध्ये कुठल्याही रीतीने समस्याचं कारण बनता कामा नये.
ओर द अदर vice versa, the church will influence you in such a way and you will understand the right doctrine.
शिवम त्याचा विपरीत की मंडळीचा प्रभाव तुमच्यावरती या रीतीने पडेल की जे योग्य सिद्धांत आहे ते तुम्हाला योग्य रीतीने समजते.
सो ऍक्ट डीड नॉट एंड, ऍक्ट इज कंटिन्युईंग.
म्हणून प्रेषितांची कृत्ये हे पुस्तक 28 अध्यायामध्ये संपलेलं नाही पण ते निरंतर चालू आहे.
पीटर वॉज रेज्ड अप, ही विटनेस, ही डाईड,
आणि पेतराला उभं करण्यात आलं, त्याने साक्ष दिली आणि तो मरण पावला.
स्टीफन वॉज रेज्ड अप, ही विटनेस, ही डाईड,
आणि स्टीफन पेतराला सुद्धा पण त्याच प्रकारे करण्यात आलं.
अँड सो लाईक पॉल वॉज रेज्ड अप, ही विटनेस अँड डाईड,
त्याच प्रकारे पावलाला सुद्धा उभं करण्यात आलं, त्याने साक्ष दिले आणि तो मरण पावला.
अँड सो मेनी ऑफ द डिसायपल्स ऑफ दिस अपोस्टल्स विटनेस अँड डाईड,
आणि असे बरेचसे जे शिष्य होते ते सुद्धा उभे केले गेले, त्यांनी साक्ष दिले आणि ते मरण पावले.
अर्ली चर्च फादर्स विटनेस अँड डाईड,
आणि जे प्रारंभिक मंडळीचे जे वडील होते ते उभे राहिले, त्यांनी साक्ष दिले आणि ते सुद्धा मरण पावले.
So many. And then we have Martin Luther, Calvin and church history. You go through so many of them.
And as a bareshe sevak ahe, Martin Luther ahe, Calvin ahe, ashe bareshe lok ahe, je asha itihasamadhe bhrlele ahe.
It's good you know the history of your church.
Ani he tumhala khup changla ahe ki jar tumhala tumcha mandalicha itihas maiti asel tar.
And then where the church is taking a turn and going to the apostasy or taking a turn and reviving itself and become an able and effective witness.
आणि मग अशा वेळेला की जिथे एक मंडळी विश्वासार्हाकडे वळते, नंतर मग अशी मंडळी तिची विश्वासाकडे जाते आणि मग नंतर एक प्रभावी अशी साक्षी बनते.
इन अ पंचवटी बॅप्टिस्ट चर्च कम्प्लिटेड 1 year and we were trying to get a summarized idea what happened in 1 year.
आणि पंचवटी बॅप्टिस्ट चर्चने नुकतंच 1 वर्ष पूर्ण केलं आणि आम्ही या गोष्टीचा प्रयत्न करत होतो की या 1 वर्षामध्ये या मंडळीने काय साध्य केलं.
And then we talked about where we failed and where we are going in the right direction.
आणि मग आम्ही या गोष्टीविषयी विचार केला आम्ही कुठे अपयशी ठरलो आणि आम्ही कुठे बरोबर दिशेने चाललो.
वी कम टू नो दॅट इन पंचवटी बॅप्टिस्ट चर्च वी फेल्ड इन मेनी प्लेसेस टू कन्सिस्टंटली डू सर्टन थिंग्स.
आणि पंचवटी बॅप्टिस्ट चर्च या ठिकाणी असताना या सर्व गोष्टीमध्ये बऱ्याच गोष्टीविषयी आम्हाला कळालं की काही गोष्टी करण्यामध्ये आम्ही अपयशी ठरलेलो आहोत.
वाय? बिकॉज देर वॉज नो कन्सिस्टन्सी.
का घडलं? कारण त्याच्यामध्ये निरंतरता नव्हती.
स सातत्य नव्हतं. अँड देन वी सेड ओके वी आर गोइंग टू डू दॅट वन फ्रॉम दिस इयर ऑनवर्ड.
आणि मग आम्ही आता ठरवलं की ह्या वर्षापासून आम्ही ती गोष्ट करूया.
सम पीपल सेड फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम द चर्च वॉज गोईंग इन अ रॉंग डायरेक्शन.
आणि काही लोकांनी असं सांगितलं की मंडळी बऱ्याच वर्षापासून ही चुकीच्या मार्गाने चालली होती.
ना सो नाव वी कॅन से पंचवटी बाप्टिस्ट चर्च इज इन राईट डायरेक्शन वन इयर ओल्ड.
आणि आता आम्ही असं सांगू शकतो की पंचवटी बाप्टिस्ट चर्च ही एक वर्षापासून योग्य दिशेला चाललेली आहे.
इट्स अ वन इयर बेबी.
आणि नक्कीच ते एका एक वर्षाच्या बाळाप्रमाणे
स्टील नीड्स केअर टेंडर केअर.
आणि तरी सुद्धा त्या मंडळीला योग्य अशी काळजी खूप गरजेची आहे.
अँड दॅट नीड्स टू बी गिव्हन.
आणि ते तिला देणं गरजेचं आहे.
गिव्हन बाय दिस चर्च.
आणि ही जी काळजी आहे सुरक्षा आहे ती या मंडळीच्या द्वारे दिली गेली.
टू ग्रो बिकॉज इट्स अ मिनिस्ट्री इन द चर्च.
जेणेकरून की त्या मंडळीची वाढ व्हावी जी सेवा मंडळीच आहे.
ओके इन इट्स इम्पॉर्टंट बिकॉज वी टॉक टू देम अबाउट मेंबरशिप.
आणि हे महत्वाचं आहे कारण आपण त्यांच्या सभासदत्वाविषयी आपण बोलतो.
वी गेव मेंबरशिप फॉर्म टू द चर्च पीपल इन पंचवटी.
आणि आम्ही पंचवटीला जे लोक आहेत त्या लोकांना आम्ही सभासदत्वाचा जो फॉर्म आहे तो त्यांना आम्ही दिला.
अँड वी सेड टू देम दॅट दिस इज नॉट क्लब मेंबरशिप.
आम्ही त्यांना सांगितलं की एका क्लबची मेंबरशिप नाही.
ओके दिस इज द मेंबरशिप वेअर यू वाव टू सर्व गॉड थ्रू दिस चर्च.
आणि त्यांनी असं सांगितलं की अशी हा असा सभासदत्व आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही देवासंती करार करता.
सो चर्च मेंबरशिप इज अ प्रिव्हिलेज.
म्हणून जी मंडळीचं सभासदत्व आहे हे विशेषता अधिकार आहे.
इट इज ऑल्सो अ प्लेज.
त्याच प्रकारे ते एक
प्रतिज्ञा.
त्याचप्रकारे
ऍज अ मेंबर ऑफ द बॉडी ऑफ जीसस क्राईस्ट
आणि येशू ख्रिस्ताच्या मंडळीचा सभासद
यू हॅव अ जॉब टू डू.
आणि हे आमचं कार्य आहे.
यू आर रिस्पॉन्सिबल टू द बॉडी.
तुम्ही जे शरीर आहे देह आहे त्याप्रती तुम्ही जबाबदार.
यू आर रिस्पॉन्सिबल टू द हेड ऑफ द बॉडी.
आणि जे मंडळीचे जे मस्तक आहे त्याप्रती तुम्ही जबाबदार.
वेन यू जॉईन अ चर्च
जेव्हा तुम्ही एका मंडळीला जोडले जातात
you make a pledge, you make a covenant with the church.
तुम्ही त्या मंडळीसाठी एक करार करता.
चर्च सक्सेस इज माय रिस्पॉन्सिबिलिटी.
आणि मंडळीची सफलता ही माझी जबाबदारी आहे.
इट्स अ फेलियर इज माय फॉल्ट.
आणि नक्कीच त्याचं अपयश किंवा त्याचं अपयश ही माझी जबाबदारी आहे.
आय कॅनॉट से इफ बिईंग अ मेंबर ऑफ द चर्च आवर चर्च इज नॉट ग्रोईंग.
आणि एक मंडळीचा सभासद जे आहे ना यांनी आता कधी सांगता कामा नाही की आमची मंडळी वाढत नाही.
व्हेन आय से दॅट वन आय एम टॉकिंग अबाउट माय सेल्फ.
कारण जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा आपण ते स्वतः विषयीच बोलतो.
नॉट ग्रोईंग दॅट मीन्स यू आर द चर्च यू आर नॉट ग्रोईंग.
आणि मग जर मंडळी वाढत नाही तर याचा अर्थ तुम्ही वाढत नाही.
ओके आय मीन आवर चर्च दर इज नो दिस वन दॅट नो दिस वन इज बिकॉज ऑफ यू ब्रदर यू आर नॉट डुईंग दॅट.
आणि तुम्ही असं म्हणता की आमच्या मंडळीमध्ये काहीच घडत नाही काहीच होत नाही तर नक्कीच ते तुमच्यामुळे होत नाही.
द सक्सेस दॅट यू लुक स्पिरिच्युअली इज बिकॉज your responsibility and failure is because of your fault.
आणि जे यश तुम्ही आध्यात्मिकरित्या पाहत आहात ते यश तुमच्यामुळे येणार आहे. आणि जर अपयश आहे त्या अपयशासाठी तुम्हीच जबाबदार आहात.
फिनान्शियली यू आर ऑब्लिगेटेड.
आणि आर्थिक रीतीने सुद्धा तुम्ही जबाबदार आहात.
यू नीड टू गिव्ह टू द चर्च.
तुम्हाला मंडळीला अवतार याने देणं गरजेचं आहे.
डोमेस्टिकली यू आर ऑब्लिगेटेड.
आणि त्याचप्रकारे
घरगुती रीतीने
घरगुती रित्या तुम्हाला मंडळीला देणं गरजेचं आहे.
वाय बिकॉज चर्च इज द हाऊस ऑफ गॉड.
कारण मंडळी हे परमेश्वराचं घर आहे.
मिशनरी वाईज यू आर ऑब्लिगेटेड.
एक मिशनरी आहे त्याकडे तुम्ही जबाबदार आहात.
चर्च शुड बी युअर जॉय.
आणि मंडळी हा तुमचा आनंद असावा.
इट शुड बी अ स्पिरिच्युअल जॉय.
तुमचा आत्मिक आनंद असावा.
सोशल जॉय.
सामाजिक आनंद.
सिलेक्टिव्ह जॉय.
विशिष्ट
सुप्रीम जॉय.
उच्चा आनंद असावा.
एव्हरी टाइम पॉल वॉज अमंग द पीपल ही एन्जॉयड.
आणि ज्यावेळेस पण पौल हा लोकांच्या संगतीमध्ये होता त्याने आनंद व्यक्त तो आनंदित झाला.
दॅट्स अ प्लेजर.
आणि नक्की तो एक विशेष अधिकार आहे.
सो यू हॅव अ प्रिव्हिलेज
आणि म्हणून तुम्हाला विशेष अधिकार देण्यात आले आहे
इन द चर्च
मंडळीमध्ये
दॅट यू आर protected and provided with the spiritual blessings.
ki tumhi mandali madhe surakshit ani sarv prakarcha swargiya aashirvadana madhe aashirvadit kele gele aahe.
But then you also have a pledge to the church.
Pan ya vyatirikt tumhi mandali nakki karavane bandhe gele aahe.
And then you also have a pleasure that comes out of serving God through the church.
Ani मंडळी परमेश्वराची सेवा मंडळीच्या द्वारे करण्याच्या द्वारे तुम्ही तिथे जबाबदार आहात.
वी हॅव अ पेपर अँड देन वी विल गिव्ह इट ड्युरिंग आवर क्लास.
आणि आपल्याकडे काही कागद आहे जे आपल्या वर्गामध्ये आपण लोकांना
देऊ इन आवर अडल्ट संडे स्कूल क्लास.
अडल्ट
अँड विल बी टीचिंग मोर अबाउट दिस.
आणि याच्याविषयी आपण आणखी शिक्षण घेऊया.
इट्स अबाउट चर्च मेंबरशिप अगेन.
आणि हा जो विषय आहे हा मंडळीच्या सभासदत्वाविषयीचा आहे.
बिकॉज ऍक्ट्स 29
कारण प्रेषितांची पुस्तक 29 अध्याय
इज अबाउट नाशिक बॅप्टिस्ट चर्च.
आणि हा जो अध्याय आहे हा नाशिक बॅप्टिस्ट चर्च विषयी आहे.
इट्स अबाउट पंचवटी बॅप्टिस्ट चर्च.
आणि हे पंचवटी बॅप्टिस्ट चर्च विषयी आहे.
इट्स अबाउट कागल बॅप्टिस्ट चर्च.
आणि हे कागल मंडळी विषयी आहे.
कोल्हापूर बॅप्टिस्ट चर्च.
कोल्हापूर बॅप्टिस्ट चर्च विषयी आहे.
बेळगाव बॅप्टिस्ट चर्च.
बेळगाव बॅप्टिस्ट चर्च विषयी.
And whatever the churches that are there.
आणि मग त्या कुठल्याही मंडळात बाहेर आहेत.
Now don't look at that Baptist as a denomination because it's a name that we gave. I am using it, okay?
आणि म्हणून हे जे बॅप्टिस्ट आहे या बॅप्टिस्ट या शब्दाला तुम्ही एक
पंथ
पंथ आहे किंवा संप्रदाय आहे असं आश्चर्य तुम्ही बघू नका. तर ते एक लाभ देण्यात आलेला आहे या दृष्टीपासून बघा.
बट यस वी आर बॅप्टिस्टिक.
पण खरं पाहता आपण बॅप्टिस्ट आहोत.
Okay? But that doesn't mean that there are no other churches outside of a Baptist denomination.
पण याचा अर्थ असं पण नाही की बॅप्टिस्ट या मंडळीच्या व्यतिरिक्त दुसरी कुठली मंडळी असं पण नाही.
वी डू नॉट प्रमोट बॅप्टिस्ट ब्राईड.
आणि आम्ही जे बॅप्टिस्ट जी वधू आहे त्याचा आम्ही काही प्रमोशन करत
नाही. सम पीपल गो व्हेरी फार अवे अँड दे से दॅट यु नो the church that is going to take up and going to be the bride of Jesus Christ is only Baptist denomination.
कारण काही लोक बाहेर जातात आणि काही लोक या पद्धतीने सांगतात की जी मंडळी स्वर्गामध्ये घेतली जाते जी मंडळी वधू आहे ती मंडळी बॅप्टिस्ट मंडळी आहे असं ते सांगतात.
अँड देन अदर मेथडिस्ट अँग्लिकन सीएनआय सीएसआय दे आर द गेस्ट.
आणि जे अँग्लिकन आहे सीएसआर आहे मेथडिस्ट चर्च आहे त्यांच्याविषयी ते म्हणतात की हे पाहुणे लोक आहेत.
हा वरती आहेत
भारती
काय. बट बॅप्टिस्ट इज द ब्राईड.
पण जी बॅप्टिस्ट मंडळी आहे ती ख्रिस्ताची वधू आहे.
नो वी डोंट गो टू दॅट लेवल.
पण आपण त्या पातळीपर्यंत जात
नाही. वी जस्ट सिम्पली से द ट्रू चर्च ऑफ गॉड.
आम्ही पण आम्ही साधारण असं म्हणतो की जी देवाची खरी मंडळी आहे
वन दॅट रिमेन्स फेथफुल टू द प्रॉपर एक्सपोजिशन ऑफ गॉड्स वर्ड.
जी देवाच्या वचनाच्या योग्य उकाड्याविषयी जी विश्वास होती आहे.
वन प्रॅक्टिसेस ऑर्डिनन्सेस अँड फॉलोज ऑफिशर्स ऑफ दॅट गिव्हन इन द स्क्रिप्चर.
आणि जे शास्त्रामध्ये जे विधिविधान जे दिलेले आहे त्यांना विश्वास योग्य रीतीने पाळते.
Is the church that you and I need to be part of.
आणि अशा मंडळीचं अशा मंडळीचे सदस्य तुम्हाला मला गरजेचं
आहे. सो टुडेज मेसेज
म्हणून आजचा संदेश
टायटल इज नाशिक बॅप्टिस्ट चर्च.
म्हणून आजचा संदेशाचा जो शीर्षक आहे ते म्हणजे नाशिक बॅप्टिस्ट चर्च.
ऍक्ट्स 29
प्रेषितांची पुस्तके वचन अध्याय 29
इट्स अ होल लेटर रिटन बाय जीसस क्राइस्ट to the Nashik Baptist Church.
हे संपूर्ण पत्र येशू ख्रिस्ताच्या द्वारे नाशिक बॅप्टिस्ट मंडळीला लिहिण्यात आलेलं आहे.
Okay. And the content of the letter is given in book of Revelation chapter 2 and chapter 3.
आणि त्या पत्रामध्ये जे पण लिखाण आहे लेख विचार विषयवस्तू आहे ते तुम्हाला प्रकटीकरणाचं पुस्तक याचा
इट्स अ चॅलेंज फॉर अस. हा ते रेव्हल्युशन
नाही प्रकटीकरणाची पुस्तक दुसऱ्या अर्थाने तुम्हाला सांगायला लागतं.
काय दुसरा आणि तिसरा अध्याय मध्ये काय यू आर माय विटनेसेस
तुम्ही माझे साक्षी आहात
डोंट बी लॉयर्स
तुम्ही माझे वकील बोलता
बी विटनेसेस
तुम्ही माझे साक्षी बना
यू जस्ट हॅव टू टेल हाऊ यू गॉट सेव्ड
आणि तुम्ही कसे तुमचं कारण कसं झालं याच्याविषयी तुम्ही सांगा
अँड इफ यू डिडंट गेट सॉल्वेशन येट
आणि जर मग तुमचं अद्यापही कारण झालं आहे
पीटर पॉल अँड स्टीफन गिव्ह यू विटनेस
सर मग पेत्र पॉल आणि स्टीफन हे तुम्हाला साक्षी देत आहे
हाऊ दे गॉट सेव्ड
ते कसे कारले गेले
रीड अबाउट द टेस्टिमनी
त्यांच्या साक्षीविषयी वाचा
अँड देन प्रॉबली गॉड विल टच युअर हार्ट
आणि मग कदाचित परमेश्वर तुमच्या अंतकरणाला स्पर्श करेल
गिव्ह यू इनफ ग्रेस टू अंडरस्टँड
तुम्हाला एवढी कृपा प्रदान करेल की तुम्हाला
अँड द स्पिरिट ऑफ गॉड विल प्रोव्हाइड यू अ हार्ट ऑफ रिपेंटन्स
आणि देवाचा आत्मा तुम्हाला पश्चातापाचं हृदय देऊ करेल
अँड बाय द प्रीचिंग अँड द लिसनिंग ऑफ द वर्ड ऑफ गॉड यू विल रिसीव्ह द फॅक्ट
आणि देवाच्या वचनाच्या घोषणेच्या द्वारे तुम्ही जो विश्वास आहे त्याला तुम्ही प्राप्त करा
बट फर्स्ट कम्स बाय हिअरिंग अँड हिअरिंग द वर्ड ऑफ गॉड
आणि जो विश्वास आहे तो वचनाच्या द्वारे
वचन ऐकल्याद्वारे वचन ऐकल्याद्वारे येतो
वचन ऐकण्याच्याद्वारे आपल्याला विश्वास भेटतो
अँड यू विल पुट दॅट फेथ अपॉन द फिनिश अँड कम्प्लीट वर्क ऑफ जीसस क्राइस्ट
आणि हा विश्वास तुम्ही येशू ख्रिस्ताने जे कार्य तुमच्याने माझ्या समाजाने संपन्न केलेलं आहे त्यावरती तुम्ही ठेवता
वी डू नॉट एंड आवर मेसेज हिअर
आणि आपला जो संदेश आहे तो आपण इथे थांबवत नाही
वी टेक अ सेमाय कॉलम
आणि इथे आपण एक अल्पविराम घेत आहोत
अँड देन वी विल कंटिन्यू अगेन इन आवर संडे स्कूल क्लास द मेसेज
आणि मग हा जो संदेश आहे आपला संडे स्कूल क्लास आहे त्याच्यामध्ये आपण घेऊया
अँड विल कंटिन्यू टू स्पीक ट्रान्सलेटिंग
आणि मग ते पण भाषांतर निरंतर परत चालू आहे अल्पविराम
व्हॉट वी हॅव जस्ट नाऊ जस्ट रिमेंबर अँड सेड इज दिस यू आर माय विटनेसेस
आणि जी गोष्ट आपण ऐकलेली आहे समजलेली आहे त्याला तुम्ही आठवण करा आपण ठेवा की ही तुम्ही माझ्या साक्षी आहात
Acts do not end. Because these are the acts of the Holy Spirit. About preaching the gospel on the finished work of Jesus Christ. People of God did not die yet.
आणि जे देवाचे लोक आहेत ते अद्यापर्यंत मरण पावले नाही
देयर आर सम हू आर स्टील अलाइव्ह
असे काही लोक आहेत जे अजूनही जिवंत आहेत
अँड देयर कीपिंग द गॉस्पल अलाइव्ह
आणि जे सुवार्तेला अजून जिवंत ठेवून आहेत
कीपिंग द पुलपिट अलाइव्ह
आणि जे देवाच्या वचनाचं पुलपिट आहे त्याला ते जिवंत ठेवून आहेत
आणि इट्स इम्पॉर्टंट डू दॅट अंटिल ही कम्स
आणि हे जोपर्यंत तो येत नाही तोपर्यंत करणं हे महत्वाचं
आहे Father, we commit Nazareth Baptist Church into your mighty, loving and caring hands. And as we learn more about the church and the membership of the church and we have learned about in the book of Acts how you took care of the church how you provided for the church how you protected the church how you purged the church how you give a purpose to the church how you set up the prospectus of the church Lord I pray help us that we understand this so we know the privileges that are attached to that we know the place that is inherently there and we may enjoy the pleasures that it gives It's about the person Jesus Christ. Lord, you are the head of this church. Your name should be glorified. Your gospel needs to be preached. You in person need to be worshipped. And about you, we must witness.
आणि तुझ्याविषयी आम्ही साक्षी असावे
सो इन दिस चर्च
आणि म्हणून या मंडळीमध्ये
इट्स ऑल अबाउट जीसस क्राइस्ट
आणि म्हणून या मंडळीमध्ये सर्व हे तुझ्याविषयी आहे
इफ नॉट सो लॉर्ड
आणि जर असं नसेल
क्लोज दिस चर्च डाऊन
तर प्रभू या मंडळीला बंद कर
बिकॉज देर इज नो यूज कमिंग टुगेदर एज अ सोशल क्लब
कारण जर एक साधारण समूहाने जर आम्ही एकत्र येत काही अर्थ नाही
Lord, I pray that you will revive the members of this church. In Jesus' precious name we pray. Amen.
Mother.